व्हॅलेंटाईन डे आज आमच्या आजोबांचा काही वेगळाच होता नूर. आजीला म्हणती, चल जाऊया फिरायला खूप दूर. काठी सोडून हाती घेतला तिचा सुरकुतलेला हात. तिच्या इश्यामध्ये कळली तिची अंतरीची साथ. नाना नानी पार्क सोडून धरली चौपाटीची वाट. जुने दिवस आठवले पाहून झेपावणारी लाट. ओलसर वाळूचा बसायला घेतला पाठ. दुखत नव्हते आता कंबर ढोपे पाठ. अहो दात नाहीत तरी घेतले चणे दाणे सगळ्याला. गजराही घेतला आजोबांनी तिच्या इवल्या आंबाड्यात माळायला. आजूबाजूच्या तरुणाईची दखल कुठली दोघांना. निसटून नव्हतं द्यायचं ना ह्या मोरपंखी क्षणांना. बोलता बोलता क्षितिजावर चढू लागली लाली आणि साक्षीला चंद्राची स्वारी देखील आली. आता खट्याळपणाला रंग चढला आजोबांच्या रोमरोमात. आजीला म्हणती, नभीचा चंद्र दिसतोय तुझ्या डोळ्यात. अहो आज नाही तुमचा माझा वाढदिवस लग्नाचा. मग शिळ्या कढीला म्हणते मी, एवढा उत आलाय कशाचा. अगं फार दिवसांची इच्छा होती, तुला माहीत नसेल वेडे. जाण्यापूर्वी वाटलं आपणही साजरा करावा की एखादा व्हॅलेंटाईन डे, एखादा व्हॅलेंटाईन डे.